नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी 25 मार्चपर्यंत असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर लोकसभेत आज चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी चर्चेला सुरुवात केली. या अर्थसंकल्पानं कंपन्यांवर असलेला कर्जाचा बोजा सामान्यांवर टाकल्याचा दावा त्यांनी केला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. राज्यसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. राज्याच्या विविध भागातले जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. अपूर्ण असलेले हे 40 प्रकल्प 100 नाले पूर्ण झाल्यावर 8 लाख एकर जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मदतीनं चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विजयी झाल्या आहेत. त्यांना 32 मतं मिळाली तर काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 नगरसेवकांनी पाठिंबा दिला. उपमहापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत दानव विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 208 अंकांची वाढ झाली आणि तो 84,274 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 68 अंकांची वाढ नोंदवत 25,935 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.